प्रभुनेन चा नंबर आहे का? मॅडम नमस्कार, मी सिद्धेश बोलतोय पदांतर स्कीम मधून. मागे सर आपल्याकडे आले होते फॉरेस्टेल भूगावमध्ये फ्लॅट पाडण्यासाठी, तर त्यांना आम्ही ऑफर वगैरे पण दिली होती, ते कळवणार होते मुलासोबत बोलून. ओके, आता नाही आहेत का तिथले? येस येस, बरोबर. ओके हो चालेल. आता आपण कोण मॅडम? ओके ठीक आहे सर. येस ओके, थँक्यू.